प्रकटीकरण अध्याय 13। नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले। त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगांवर 10 मुगुट आणि त्याच्या डोक्यांवर देव निंदात्मक नावे होती। जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते। त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला। त्याच्या डोक्यांपैकी एक डोके मरण येईसा घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला। तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदा मागून गेली। अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला होता म्हणून त्याने अजगराला नमस्कार घातला आणि ते श्वापदाला नमस्कार घालताना म्हणाले,
या श्वापदा समान कोण आहे? याच्या बरोबर कोणाच्याने लढवेल?
त्याला मोठ मोठ्या व देव निंदक गोष्टी बोलणारे तोंड दिले होते व 42 महिने त्याला आपले काम चालवण्याचा अधिकार दिला होता। त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, म्हणजे त्याचे नाम, त्याचा मंडप व स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले। पवित्र जनांबरोबर लढण्याचे व त्यांस जिंकण्याचे कार्य त्याकडे सोपवले होते आणि सर्व वंश, लोक, भाषा व राष्ट्रे यांवर अधिकार त्याला दिला होता।
ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील।
ज्या कोणाला कान आहे तो ऐको।
कैदेत जावयाचा तो कैदेत जातो। कोणी कोणास तरवारीने जीवे मारील तर त्याला तरवारीने मरणे भाग आहे। यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो।
नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले। त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती। ते अजगरासारखे बोलत होते। ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिजवर राहणाऱ्या जनांनी नमन करावे असे करते। ते मोठी चिन्हे करते, मनुष्यांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते। जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याकडे सोपवले होते त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्या जनांस ठकवते, म्हणजे तरवारीचा घाव लागला असून जिवंत राहिलेल्या श्वापदा प्रीत्यर्थ मूर्ती कराव्यास पृथ्वीवर राहणाऱ्या जनांस ते सांगते। त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालावयाचे त्याच्या हाती दिले होते, यासाठी कि श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे। लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्यांवर ती खूण, म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांशिवाय कोणाला विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते करते। हे आकलेचे काम आहे। ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे, त्या संख्येवरून मनुष्याचा बोध होतो।
ती त्याची संख्या 666 होय